50 languages. 92. Subordinate clauses that to.
Duyam potavakya ki don.
Duyam potavakya ki don.
I'm angry that you snore.
Mala raag yeto ki tu ghortos.
Mala raag yeto ki tu ghortes.
I'm angry that you drink so much beer.
Mala raag yeto ki tu khub beer pitos.
Mala raag yeto ki tu khub beer pites.
I'm angry that you come so late.
Mala raag yeto ki tu khup ushira yetos.
Mala raag yeto ki tu khup ushira yetes.
I think he needs a doctor.
Mala vatta ki tyala doctor chi garaj ahe.
Mala vatte ki tyala doctor chi garaj ahe.
I think he is ill.
मला वाटतं की तो आजारी आहे.
मला वाटते की तो आजारी आहे.
I think he is sleeping now.
मला वाटतं की तो आता झोपला आहे.
मला वाटते की तो आता झोपला आहे.
We hope that he marries our daughter.
आम्ही आशा करतो की तो आमच्या मुलीशी लग्न करेल.
आम्ही आशा करतो की तो आमच्या मुलीशी लग्न करेल.
We hope that he has a lot of money.
आम्ही आशा करतो की त्याच्याकडे खूप पैसा आहे.
आम्ही आशा करतो की त्याच्याकडे खूप पैसा आहे.
We hope that he is a millionaire.
आम्ही आशा करतो की तो लक्षाधीश आहे.
आम्ही आशा करतो की तो लक्षाधीश आहे.
I heard that your wife had an accident.
मी ऐकले की आपल्या पत्नीला अपघात झाला.
मी ऐकले की आपल्या पत्नीला अपघात झाला.
I heard that she is in the hospital.
मी ऐकले की ती इस्पितळात आहे.
मी ऐकले की ती इस्पितळात आहे.
I heard that your car is completely wrecked.
मी ऐकले की तुझ्या गाडीची पूर्णपणे मोडतोड झाली.
मी ऐकले की तुझ्या गाडीची पूर्णपणे मोडतोड झाली.
I am happy that you came.
मला आनंद आहे की आपण आलात.
मला आनंद आहे की आपण आलात.
I'm happy that you are interested.
मला आनंद आहे की आपल्याला स्वारस्य आहे.
मला आनंद आहे की आपल्याला स्वारस्य आहे.
I'm happy that you want to buy the house.
मला आनंद आहे की आपल्याला घर खरेदी करायचे आहे.
मला आनंद आहे की आपल्याला घर खरेदी करायचे आहे.
I'm afraid the last bus has already gone.
मला भीती आहे की शेवटची बस अगोदरच गेली.
मला भीती आहे की शेवटची बस अगोदरच गेली.
I'm afraid we will have to take a taxi.
मला भीती आहे की आम्हाला टॅक्सी घ्यावी लागेल.
मला भीती आहे की आम्हाला टॅक्सी घ्यावी लागेल.
I'm afraid I have no more money.
मला भीती आहे की माझ्याजवळ आणखी पैसे नाहीत.
मला भीती आहे की माझ्याजवळ आणखी पैसे नाहीत.